श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। काल 10व्या अध्यायाची समाप्ती आपण ऐकली, आजपासून 11व्या अध्यायाला सुरुवात होत आहे। आज आपण 11व्या अध्यायाचा सारांश किंवा प्रस्तावना ज्याला म्हणता येईल ते आपण घेऊया। सुरू करूया 11व्या अध्यायाचा सारांश। पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। 11वा अध्याय म्हणजे गीतेतला अद्भुत असा एक अध्याय आहे, कारण हा अध्याय अद्भुत रसानी परिपूर्ण आहे। ज्ञानेश्वरीमध्ये आलेले सर्व अध्याय शांतरसानी परिपूर्ण असून सर्वत्र शांतरसाचाच उत्कर्ष दिसून येतो, कारण ज्ञान हा मूळ शांतरस प्रदान करणारा विषय आहे। श्रेयो ही ज्ञानमभ्यासात ज्ञानात ज्ञानम विशिष्यते ध्यानात कर्मफल त्याग त्यागा शांतिरनंतरम। याचा शेवट शांतीमध्ये होत असतो, शांतिरनंतरम याच्या अंतात शांती असते, म्हणून ज्ञानाचं फळ त्यातून शांतीचा रस निघतो। आणि म्हणून ज्ञानेश्वरी शास्त्रामध्ये सर्वत्र शांत रस तुडुंब भरलेला आहे। पण हा एकमेव अध्याय असा आहे जिथे शांत रसाला अद्भुत रस येऊन मिळणार आहे, म्हणून माऊलींनी या अध्यायाला प्रयागक्षेत्राची उपमा दिलेली आहे। प्रयागक्षेत्रामध्ये गंगा यमुना मिळतात, सरस्वती ही गुप्त असते, तसं शांत रस आणि अद्भुत रस हे एकमेकांना 11व्या अध्यायात मिळतात आणि तिथे ज्ञान हे गुप्त असतं, म्हणून याला माऊलींनी प्रयाग क्षेत्राची अशी उपमा दिली आहे। आणि या अध्यायात विश्वरूप दर्शन होणार आहे, म्हणून याला विश्वरूप दर्शन योग असेही गीताशास्त्रामध्ये सांगितलं आहे, म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा याचं नाव विश्वरूप दर्शन योग आहे। आणि हे सर्वांनाच प्रयाग माधव विश्वरूप दाखवावे, त्या प्रयाग माधव विश्वरूपाचे दर्शन होईल, जेणेकरून सर्वांना या संसाराला तिलोदक देण्यात सोयीचं होईल किंवा देता येईल, अशा पद्धतीचं नमन माऊलींनी सुरुवातीच्या ओव्यांमध्ये केलेलं आहे। 10व्या अध्यायामध्ये विभूती सांगितल्यात, 75 विभूती सांगितल्यानंतर अर्जुनाला देव म्हणतात की असा तू मला कुठवर मोशील, कितीतरी जन्म अपुरे पडतील, तू विचारणार किती आणि मी सांगणार किती। म्हणून हे एक लक्षात ठेव की हे सर्व जग मीच मी आहे, म्हणजे हे सर्व सर्वेश्वर आहे। आता अर्जुनाला वाटलं की हे सर्व सर्वेश्वर आहे, मग याची प्रचिती किंवा याचा अनुभव आपल्याला आपल्या डोळ्यांनी घेता येईल का। म्हणून त्याला आतल्या आत असं वाटू लागलं की या सर्वेश्वर देवाचं दर्शन आपल्याला व्हावं, अशी त्याला तळमळ वाटू लागली। पण हे आपण कसे विचारावे याची त्याला भीती वाटत होती, पण विचारलं नाही तर न विचारता कसे राहावे, त्याच्याकडून राहावे ना। म्हणून त्या तळमळीपोटी देव दाखवोत किंवा न दाखवोत आपण तर विचारावे, असा निर्णय अर्जुनाने केला। आणि अर्जुन देवाला म्हणू लागला की देवा, तुम्ही केलेल्या उपदेशामुळे या अध्यात्म ज्ञानामुळे माझा जो अज्ञानजन्य अहंकार होता आणि त्यासोबत जो मोह होता, तो मोह आणि अहंकार हे दोन्ही गेले। पण मला तुम्ही हे सांगा की हे तुम्ही द्विभुज चतुर्भुज ही जी रूपे घेऊन येता त्याचं मुद्दल रूप म्हणजे मूळ रूप हे कोणतं आहे हे पाहण्याची मला तळमळ लागून राहिलेली आहे. आणि तुम्ही उदार आहात, माझ्यावर तुमची कृपा आहे, मी तुमच्या लेकरासारखा आहे म्हणून मला ते माहीत आहे की तुमच्या उदारतेमुळे तुम्ही ते मला दाखवालच. पुतना, शिशुपाल अशा शत्रूंना सुद्धा तुम्ही तो मोक्ष प्रदान केला. मग मी तर तुमचा स्वतःचा अर्जुन आहे, मला तर तुम्ही ते दाखवालच. पण जर माझ्या अंगी योग्यता नसेल तर तुम्ही ते दाखवाल आणि मी ते पाहू शकणार नाही, मग ते फुकट जाईल. पण अर्जुनाला विश्वरूप दाखवण्यासाठी देव इतके उतावीळ झाले होते की जसं अर्जुनाच्या तोंडातून शब्द निघाला की देवा मला विश्वरूप दाखवा, देव पूर्ण विश्वरूपच झाले ना. आणि ते म्हणू लागले, अर्जुना पहा, तू विश्वरूप पाहायची इच्छा केलीस, पहा विश्वरूप पहा. आणि या विश्वरूप मूर्तीच्या प्रत्येक केसामध्ये त्यांच्या बुडाशी असलेल्या सृष्ट्या पहा. आणि तुला जर विश्वाच्याही पलीकडे पाहायचं असेल तर माझ्या या देहात पहा. पण अर्जुनाला तर काही दिसतच नव्हतं. अर्जुन परत विनंती करू लागला, देवा हे काय? मग देवाला आपली चूक लक्षात आली की मी तुला दिव्यदृष्टी द्यायची राहूनच गेलो होतो. मग त्यांनी अर्जुनाला दिव्यदृष्टी दिली आणि अर्जुन आश्चर्यचकित होऊन हे सर्व पाहू लागला. हे सर्व विश्व त्या परब्रह्म रूपाने भरून गेलेले आहे असे त्याच्या अनुभवाला आले. आकाश, पाचही महाभूते, दहाही दिशा, पूर्ण सृष्टीची रचना नाहीशी होऊन हे सर्व परब्रह्मानी भरून गेलेलं होतं. अर्जुनाच्या मनाचा मनपणा नाहीसा झाला आणि त्याला ते स्वरूप पाहून स्वरूप समाधान प्राप्त झाले. हळूहळू तो सर्व पाहू लागला, न्याहाळून पाहू लागला, तर त्याला त्यात अनेक सुंदर रूपी दिसलीत. पण त्याचबरोबर त्याला महामृत्यूसारखी आक्राळ, विक्राळ, भयभीत करून टाकणारी अशी रूपे सुद्धा दिसली. आणि अशी भयंकर भयंकर रूपे पाहिल्यानंतर, अद्भुत अद्भुत रूपे पाहिल्यानंतर अर्जुनाने आपले डोळे मिटून घेतले. पण त्याने डोळे मिटून घेतल्यानंतरही त्याला ते रूप दिसत होती. नुसती डोळ्याची पापणी बंद केली म्हणून दिसणं बंद झालं नाही. आणि हे सर्व संजयाला सुद्धा दिसत होतं. हजारो सूर्यांचे तेज फिके होईल अशी त्या विश्वरूपाची चमक, इतकं तेज त्या विश्वरूपामध्ये होतं. आणि हे सर्व जग जणू काही एखाद्या महासागरातला एखादा बुडबुडा आहे असं अर्जुनाला दिसू लागलं. अर्जुन स्वतः त्या विश्वरूपामध्ये पूर्ण नाहीसा झाला. आणि म्हणून अर्जुनाला आणि संजयाला सुद्धा अष्टसात्विक भावाचे भरते आले. हा आनंद ओसरल्यावर मग तो देवाची स्तुती करू लागला. अर्जुन म्हणू लागला, मी एक छोटासा मानव, मी साधारण मनुष्य, तरी पण तुमचा हा केवढा मोठा थोरपणा. मला पूर्ण स्वर्ग दाखवत आहात, कैलास दाखवत आहात, 14 भुवनेही दाखवत आहात आणि हे सर्व एक श्रीकृष्णच झालेलं आहे. मी आजपर्यंत देवा तुला या तुझ्या रूपा इतकाच मर्यादित समजत होतो. पण हे आदि मध्य अंतरहित, आदि मध्यांतरहित असे तुझे आकाराचे पैलतीर, ज्या पैलतीरापर्यंत मी जाऊ शकत नाही, इतका तुझा व्याप, एवढा तुझा विस्तार, हे तुझे खरे स्वरूप मी आजच पाहिले आणि मी धन्य झालो. हे सर्व विश्व महामृत्यूरूपी समुद्रामध्ये गटांगळ्या खात आहे. आणि म्हणून मी भयभीत होत आहे, कारण या सर्व विश्वामध्ये तूच तू व्याप्त आहे. आणि मला असे दिसत आहे की हे सर्व कौरव, आमचे विरोधी, आमची सेना त्यांची सेना, भीष्माचार्य द्रोणाचार्य कर्ण हे सर्व थोर आणि मोठे मोठे योद्धे या विश्वरूपामध्ये या महामृत्यूरूपी समुद्रामध्ये गटांगळ्या खात आहे, या विश्वरूपाच्या तोंडामध्ये शिरत आहे. आता मी मारणारा आणि कौरव मरणारे हा अर्जुनाच्या ठाई असलेला अहंकार दूर करण्यासाठी देवाने विश्वरूप दाखवले, पण हे अर्जुनाला कळत नव्हतं. अर्जुनाला वाटत होते की हा देव माहीत नाही सर्वांना गिळत बसलाय, सर्वांना खात बसलाय, सर्वांना मारत बसलेला आहे, आणि म्हणून अर्जुन शोक करू लागला. देव अर्जुनाला म्हणाले, अर्जुना सर्वांना मारणारा जन्म देणारा तो काय एकटा मीच आहे, आणि सर्व संहारक हे रूप इथे सर्वांचा संहार करणार आहे. फक्त तुम्ही कौरव, तुम्ही फक्त पांडव सोडून सर्व कौरव आणि दोन्ही सैन्य हे सर्व मी मागेच मारून टाकले. आता या कुरुक्षेत्राच्या मैदानामध्ये अर्जुनाने या सर्वांना मारले, एवढेच फक्त प्रसिद्ध व्हायचे राहिले. अर्जुनाने ऐकले ते विश्वरूपाचे भाषण गंगेच्या ओघाप्रमाणे सुरू होते. देव एकापाठी एक बोलत होते, अर्जुनाला काही सुचत नव्हतं. अर्जुन दोन्ही हात जोडून देवाच्या पायावर मस्तक ठेवून शरणागत झाला होता. वारंवार देवाला नमस्कार करू लागला आणि देवाला विनवणी करू लागला की देवा, हे तुमचं संहारक रूप आवर्त घ्या. किती वाढविसी या विश्वरूपा, पोटीचे भगवंतपण आठवी बापा, नाही तरी कृपा मजपुरती पाही, अशी विनवणी करू लागला अर्जुन की हे देवा, तू किती वाढवतोस या विश्वरूपाला, तुझ्या पोटात भगवंतपण देखील आहे, त्याचा थोडासा आठव ठेव आणि हे तुझं संहारक रूप आवर्त घे. देवा, तुला आत्तापर्यंत मी माझ्या बरोबरीचा, माझा मित्र असा समजत होतो, माझा आतभाऊ समजत होतो, तुझी मी थट्टा मस्करी करत होतो आणि वेळ प्रसंगी आतेभाऊ मामेभाऊ या नात्यांनी तुझी अवहेलना देखील करत होतो. त्याबद्दल अर्जुन खूप पश्चाताप करू लागला आणि म्हणू लागला की देवा, या त्रिभुवनाती मावणार नाही एवढा मोठा अपराध माझ्या हातून घडला, हे श्यामसुंदरा माझा हा मोठा अपराध तू पोटात घाल. देव म्हणू लागले, अर्जुना आत्तापर्यंत कुणालाही न दाखवलेले विश्वरूप मी तुला दाखवले आणि तू मला म्हणतोस की तुझे श्यामसुंदर रूप दाखव, आणि तुला एवढी मोठी गोष्ट दाखवून तू नाही का म्हणतोस. आणि असे म्हणून देवाला थोड्या वेळासाठी अर्जुनाचा रागच आला, पण तरी अर्जुनाला ते सांगू लागले की अर्जुना, विश्वरूपाला सोडून श्यामसुंदर रूपाला पाहण्याचा तुझा आग्रह, म्हणजे रूपाला सोडून किंवा शरीराला सोडून त्याच्या छायेला त्याच्या सावलीला आलिंगन देण्यासारखे आहे. पण अर्जुनावर इतके प्रेम होते की अर्जुनाने जसं म्हटलं तसं देव करू लागले आणि देव पुन्हा त्या विश्वरूपाला सोडून चतुर्भुज झाले, पूर्ण श्रीकृष्णाच्या अवतार रूपात परत आले. जणू काही सूर्य मावळल्यानंतर चांदण्याच आकाशात दिसू लागल्यात, तसं सर्व जग आपल्या ठिकाणी व्यवस्थित पाहून अर्जुनाला थोडं बरं वाटू लागलं. देव म्हणाले, अर्जुना हे बघ, हेही माझंच रूप आहे, तेही माझंच रूप आहे, पण एक लक्षात ठेव, गाय डोंगरात गेली चरायला तरी तिचं चित्त आपलं घरी जे वासरू आहे, आपला जो बछडा आहे, त्या वासरावर तिचे चित्त असते. तसे तू विश्वरूपावर खरे प्रेम कर, हे श्याम सुंदर चतुर्भुज श्रीकृष्ण मूर्ती ही पाहून याच्यावर भाळून जाऊ नकोस. खरा परमात्मा खरा परमेश्वर पाहायचं असेल तर ते विश्वरूप आहे, आणि हे विश्वरूप कोणी कितीही प्रयत्न केले तरी हे पाहणे शक्य होत नाही. वेद पठन तप दान यज्ञ यांनी कधीही हे पाहणे शक्य नाही. तर मग फक्त चित्त अनन्य भक्तीने भरून अहंकार आणि द्वैत गेल्यावर मात्र सर्व विश्वच परब्रह्म आहे असा परोक्ष किंवा अपरोक्ष अनुभव येतो, आणि त्या अनुभवातूनच या पूर्ण विश्वाला विश्वरूप म्हणून ओळखता येतं, आणि तेच खरं विश्वरूप आहे। नाहीतर कितीही वेदाचं अध्ययन केलं, कितीही शास्त्रांचं पठन केलं, कितीही यज्ञ हवन केलीत, तरी हे विश्वरूप पाहणे किंवा दिसणे शक्य नाही। आता श्यामसुंदर मूर्ती पाहिल्यानंतर अर्जुनाच्या ठिकाणी परत प्रश्न येऊ लागला की देव म्हणतो की हे श्यामसुंदर चतुर्भुज मूर्ती ज्याला आम्ही देव म्हणतो हे कमी महत्त्वाचे आहे आणि विश्वरूप जास्त महत्त्वाचे आहे। देवांना असं म्हणायचं आहे खरोखर की देवांना काही वेगळंच म्हणायचं आहे? म्हणून याच्यावर तो विचार करू लागला। अर्जुनाने स्वतःला धन्य समजायला सुरुवात केली, कारण देवी लक्ष्मी इतक्या जवळ असून ती सुद्धा या रूपाचा अनुभव घेऊ शकली नाही। मोठमोठे देव ऋषी मुनी यांना सुद्धा हे पाहणे शक्य झालं नाही। त्या देवाच्या अगदी जवळ असणारे जी मंडळी शेष नाग असू दे किंवा इतर कोणीही, त्यांना सुद्धा हे पाहता आले नाही। पण हा सुयोग फक्त अर्जुनाला लागला आणि अर्जुनामुळे हे सगळं दृश्य संजयालाही दिसत होतं। हा अध्याय जसं सुरुवातीला सांगितलं की अद्भुत रसानी परिपूर्ण आहे। या अध्यायात माऊलींनी जवळजवळ 30 ते 35 ओव्यांमध्ये फार सुंदर नवही रसांचा, फक्त अद्भुत रसांचा नव्हे पण इतरही रसांचा फार सुंदर वापर केलेला आहे। काही विभत्स आहेत, काही करुणेनी आहे, काही ईर्षेनी भरलेली आहे, काही क्रुद्ध आहेत, काही वीर रसानी भरलेली आहे, काही अद्भुत आणि भयंकर आहे, काही क्रुद्ध आहे, काही स्मित आणि शृंगार रसानी भरलेली सुंदर रूपे आहेत। असे निरनिराळ्या प्रकारची रूपे सुंदर शब्दांनी वर्णन केलेली आहेत। आणि अर्जुनाची करुणा, ज्यावेळी त्याला असा भास होतो की हे सर्व जग देव गिळू लागलं आहे, आणि त्यावेळी अर्जुनाने जी भाग केलेली आहे, देवाची प्रार्थना केलेली आहे, ते नमना स्तुतीचे नमन जे आहे, मागून पुढून नमस्कार करतात देवाला अर्जुन, त्या ओव्या पण फार सुंदर आहेत। अशा सुंदर ओव्यांनी हा संपूर्ण अध्याय परिपूर्ण आहे, आणि त्या सर्व ओव्यांचा आस्वाद आपल्याला या अध्यायामध्ये घेता येईल। अध्याय थोडा मोठा आहे, जास्त दिवस चालेल, पण प्रत्येक ओवीत एक दुर्मिळ अशी गोडी आहे, आणि म्हणून तुम्हा रसिकांना, आपणा सर्वांना हा अध्याय फार आवडेल अशी मला खात्री आहे। शेवटी या अध्यायातून 12वा अध्याय कसा निर्माण होतो? कारण सगुण रूप आणि विश्वरूप या दोन रूपांपैकी कोणते रूप श्रेष्ठ आहे, तुलना म्हणून नव्हे पण मला काय आचरण करायला पाहिजे, मला काय मेसेज आहे पुढे, असं सांगण्याच्या बहाण्याने अर्जुनानी पुढचा प्रश्न करून त्यातून व्यासदेवांनी 12वा अध्याय निर्माण केला आहे। अशी सुंदर संगती लावून माऊलींनी या अध्यायाला, या अध्यायाची सांगता केलेली आहे। हा अध्याय फार सुंदर अध्याय असणार आणि विश्वरूपाचा अध्याय असल्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की फार पवित्र अंतकरणाने याची एक एक ओवी, जणू एक एक फूल आपण अलगत टिपतो उचलतो, अगदी त्याप्रमाणे एक एक ओवी, एक एक शब्द याचा बुद्धीतून हृदयात, हृदयातून अंतकरणात आणि अंतकरणातून आपल्या आचरणात आणावा आणि प्रत्येक ओवीला अनुभवून पाहावं। खरोखर सर्व विश्व तुम्हा आम्हा सर्वांना विश्वरूपमय दिसो। माऊलींनी या अध्यायाची सांगता करताना फार सुंदर ओवी वापरलेली आहे। त्याचा अर्थ असा असतो की मी ओवी छंदाचे छोटे छोटे फुलं तयार केलेत आणि त्या ओवी छंदाची फुलं मी माझ्या उंजळीत घेऊन त्या विश्वरूपाच्या चरणावर अर्पण करतो आणि हा अध्याय समाप्त करतो. अशा शब्दांनी माऊलींनी या अध्यायाची समाप्ती केली आहे. आज आपण इथे थांबू आणि 11व्या अध्यायावरील निरूपण उद्यापासून सतत सुरू ठेवूया. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.